मार्काचे शुभवर्तमान याचा 10वा अध्याय. नंतर येशूने जी जागा सोडली आणि यहुदिया प्रांतात व यार्देन ओलांडून पलीकडे गेला, लोक समुदाय एकत्र जमून त्याच्याकडे आले आणि आपल्या चालीप्रमाणे त्याने त्यांना शिकविले. काही पुरुषी येशूकडे आले, त्यांनी त्यास विचारले, पतीने पत्नी सोडावी हे कायदेशीर आहे काय? हे तर त्यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले. येशूने त्यांना उत्तर दिले, मोशेने तुम्हास काय आज्ञा दिली आहे? ते म्हणाले, मोशेने पुरुषाला सूटपत्र लिहिण्यासाठी व असे करून आपल्या पत्नीला सोडण्याची परवानगी दिली आहे. येशू म्हणाला, केवळ तुमच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे मोशेने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली आहे. परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना नर व नारी असे निर्माण केले आहे. या कारणामुळे पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एक देह आहेत, यासाठी की देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू करू नये. नंतर येशू व शिष्य घरात असता शिष्यांनी ह्या गोष्टीविषयी पुन्हा त्यास विचारले. तो त्यांना म्हणाला, जो कोणी आपली पत्नी टाकतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार करीतो. जर पत्नी आपल्या पतीला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते तर तीही व्यभिचार करते. मग त्याने बालकास हात ठेवावा करावा आणि आशीर्वाद द्यावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले. परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. येशूने हे पाहिले तेव्हा तो रागावला आणि त्यांना म्हणाला, लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारखेच आहे. मी तुम्हाला खरे सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यामध्ये मुळीच होणार नाही. तेव्हा त्याने बालकांना उचलून जवळ घेतले, आपले हात त्याच्यावर ठेवले आणि त्यांना आशीर्वाद दिला. येशू प्रवासात निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी मी काय करावे? येशू त्यास म्हणाला, तू मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कुणी एक उत्तम नाही. तुला आज्ञा माहीत आहेच ना, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर. तो मनुष्य म्हणाला, गुरुजी, मी तरुणपणापासून या आज्ञा पाळत आलो आहे. येशूने त्याच्याकडे पाहिले, त्यास त्याच्यावर प्रीती केली. तो त्यास म्हणाला, तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे, जा, तुझ्याजवळ जे असेल नसेल ते सर्व ठीक आहे, ठीक आणि गोरगरिबास देऊन टाक, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती प्राप्त होईल, आणि मग चल माझ्या मागे ये. हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याच्याजवळ खूप संपत्ती होती. येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. त्याचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले. परंतु येशू त्यांना म्हणाला, माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे. श्रीमंतांना देवाच्या राज्यात प्रवेश होणे ह्यापेक्षा उंटाच्या सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. ते ह्यापेक्षाही अधिक आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांना म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? त्याच्याकडे पाहून येशू म्हणाला, मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवाला काही, कारण देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत. पेत्र त्यास म्हणू लागला, पहा, आम्ही सर्व सोल्डे आहे आणि आपल्या मागे आलो आहोत. येशू म्हणाला, मी तुम्हास खरे सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता व स्वार्थेकरता घरदार, बहीण, भाऊ, आई वडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला शेवटच्या काळी छळवणुकीबरोबर 100 पटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. तरी पहिले ते शेवटले व शेवटचे ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. मग ते वर यरुशलेम शहराच्या वाटेने जात असता येशू त्याच्या पुढे चालला होता. त्याचे शिष्य विस्मित झाले आणि त्याच्या मागून येणारे घाबरले होते. नंतर येशूने त्या 12 शिष्यांना पुन्हा एका बाजूला घेतले आणि स्वतःच्या बाबतीत काय घडणार आहे हे त्यांना सांगू लागला. पहा, आपण वर यरुशलेम शहरात जात आहोत आणि मनुष्याचा पुत्र धरून मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती दिला जाईल. ते त्यास मरणाची शिक्षा देतील आणि ते त्यास परराष्ट्रीय लोकांच्या हाती देतील. ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्यास फटके मारतील, ठार करतील आणि 3 दिवसांनी तो पुन्हा उठेल. याकोब योहान हे जब्दीचे पुत्र त्याच्याकडे आले आणि त्यास म्हणाले, गुरुजी, आम्ही आपणाजवळ जे मागू ते आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. येशू त्यांना म्हणाला, मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? ते म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसवण्याचा अधिकार द्यावा. येशू त्यांना म्हणाला, तुम्ही काय मागत आहात हे तुम्हास कळत नाही. मी जो प्याला पिणार आहे तो तुमच्याच्याने पिणे शक्य आहे काय? किंवा मी जो बाप्तिस्मा घेणार आहे तो तुमच्याच्याने घेणे शक्य आहे काय? ते त्यास म्हणाले, आम्हा शक्य आहे. मग येशू त्यांना म्हणाला, मी जो प्याला पिणार आहे तो तुम्ही प्याल, आणि जो बाप्तिस्मा घेईल तो तुम्ही घ्याल. परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे बसवू देणे माझ्या हाती नाही. ज्याच्यासाठी त्या जागा तयार केल्या आहेत त्यांच्यासाठीच त्या राखू ठेवल्या आहेत. 10 शिष्यांनी ह्या विनंतीविषयी ऐकले तेव्हा ते याकोब व योहानावर फार रागावले. येशूने त्यांना बोलावले आणि म्हटले, तुम्हास माहीत आहे की परराष्ट्रीय जे सत्ताधारी आहेत ते त्यांच्यावर स्वामित्व गाजवतात आणि त्यांचे पुढारी त्यांच्यावर अधिकार गाजवतात. परंतु तुमच्या बाबतीत तसे नाही. तुमच्यातील जो कोणी मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे, आणि जो कोणी पहिला होऊ इच्छितो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे, पुष्कळांच्या खंडणीकरिता आपला जीव देण्यासाठी आला आहे. मग ते यरिहो शहरात आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरिहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बर्तिमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता. तेव्हा त्यांनी ऐकले की नासरेतकर येशू जात आहे. तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणू लागला, येशू दाविदाचा पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्यास दटावले, पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला, येशू दाविदाचा पुत्र, माझ्यावर दया करा. मग येशू थांबला आणि म्हणाला, त्याला बोलवा. तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्यास बोलावून म्हटले, धीर धर, येशू तुला बोलवत आहे. त्या आंधळ्याने आपला झगा टाकला, उडी मारली व तो येशूकडे आला. येशू त्यास म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. आंधळा मनुष्य त्यास म्हणाला, रब्बी, मला पुन्हा दृष्टी प्राप्ती व्हावी. मग येशू त्यास म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. लगेचच तो पाहू लागला आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला.